आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं तर ओडिशात मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन. एक देश एक निवडणुकीवर तरुणांनी चर्चा करण्याचं पंतप्रधानांचं छात्रसेनेच्या मेळाव्यात आवाहन. यंदाच्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा भारत चीन उभय देशांचा निर्णय. आणि 19 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला स्कॉटलंडशी तर पुरुष संघाच्या इंग्लंड विरुद्धच्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोटमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप स्टेडियमवर 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या 8 जिल्ह्यातल्या 11 शहरांमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा राहणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी 26 जानेवारीला उधमसिंग नगर इथल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन होणार आहे. ही परिषद प्रामुख्यानं जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीनं आयोजित करण्यात आली आहे. ओडिशाला पूर्वोदय दृष्टिकोनाचं केंद्र तसंच भारताचं आघाडीचं गुंतवणूक स्थळ आणि औद्योगिक केंद्र म्हणून स्थान देण्याच्या उद्देशानं ओडिशा सरकारनं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेतून राज्याला 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची आशा आहे तसंच रोजगार निर्मितीत 3.5 लाख वाढ होण्याची अंदाज आहे. एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाच वेळी निवडणुका घेण्यावर भर दिला जातो आहे आणि तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी असं आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला पाहिजेत असं मोदी यावेळी म्हणाले. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना मोदी यांनी देशाच्या विकासात तरुणांच्या योगदानाचं कौतुक केलं. गेल्या 10 वर्षात तरुणांनी 1,50,000 अधिक स्टार्टअप सुरू केले आहेत आणि कंपन्यांमधल्या सर्वोच्च पदांवर तरुण नेतृत्व विराजमान आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर मोदी यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात भारत आणि अमेरिका परस्पर हिताच्या आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी कटिबद्ध असून उभय देशातल्या लोकांच्या कल्याण आणि जागतिक शांतता समृद्धी आणि सुरक्षितता यांच्यासाठी एकत्र काम करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर अबुधाबी इथं रायसिना मिडल ईस्टच्या उद्घाटन सत्रात बीज भाषण करणार आहेत. जयशंकर 3 दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. अबुधाबी इथं भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिन समारंभालाही जयशंकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जागतिक व्यवस्थेत महत्वाचे बदल होत असताना भारत आणि युएई दरम्यान वाढत्या समन्वयावर त्यांनी भर दिला. हा काळ आव्हानं आणि संधी या दोन्हींचा असतो तेव्हाच खऱ्या मैत्रीची परीक्षा होते आणि ती अधिक बळकट होते असंही ते म्हणाले. उभय देशांमधील सामायिक मूल्य आणि परस्पर विश्वास यांच्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. परदेशातल्या भारतीय समुदायाच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सध्या ओमानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काल त्यांनी त्यांचे ओमानचे समपदस्थ कैस बिन महम्मद अल युसुफ यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्रामुख्यानं सर्वंकष आर्थिक भागीदारी करार अर्थात सेपा संदर्भातील वाटाघाटी पुढे नेण्याविषयी द्विपक्षीय व्यापार आणखी बळकट करण्याच्या आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर फलदायी चर्चा केली. संयुक्त आयोगाच्या आगामी बैठकीत या वाटाघाटींना आणखी गती येईल असं सांगत गोयल यांनी सेपा प्रत्यक्षात येण्याच्या प्रगतीबद्दल आशा व्यक्त केली. महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 111 झाली असून त्यातले 16 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. 7 सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्ग आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यामध्ये मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष ठेवणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि चीननं यंदाच्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. या दरम्यान दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांवर काल व्यापक चर्चा केली. परराष्ट्र सचिव स्तरावर झालेल्या या बैठकीदरम्यान उभय देशांचे संबंध स्थिर आणि सक्रिय करण्याविषयी लोककेंद्रित पावलं उचलण्यावर सहमती झाली. दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरु करणं आणि नद्यांशी संबंधित माहितीबाबत सहकार्याच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी उभय देशांदरम्यान तज्ञांच्या पातळीवर लवकरात लवकर बैठक घेण्यावरही सहमती व्यक्त झाली. भूकंपानंतर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल भारत नेपाळ यांच्यादरम्यान स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त प्रकल्प देखरेख समितीची 5वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नेपाळमध्ये भारत सरकारच्या सहाय्यानं भूकंपोत्तर पुनर्बांधणी प्रकल्पांच्या प्रगतीचा व्यापक आढावा घेण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व उत्तर भागाचे अतिरिक्त सचिव मुनू महावर यांनी केलं तर नेपाळच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव पद्मकुमार मैनाली यांनी केलं. 2015च्या विनाशकारी भूकंपानंतर भारतानं नेपाळला 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं अनुदान देण्याचं मान्य केलं होतं. 4 वेगवेगळ्या क्षेत्रांना या अनुदानाचं वाटप करण्यात आलं. गृहनिर्माण, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक वारसा या 4 क्षेत्रांना हे अनुदान देण्यात आलं होतं, ज्यामध्ये 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स गृहनिर्माणासाठी तर इतर 3 क्षेत्रांसाठी प्रत्येकी 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचं वाटप करण्यात आलं होतं. देशातल्या लोहमार्गांच्या जाळ्यातील 23,000 किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी 130 किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी 110 किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं 54,000 किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वे मार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपणं घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश आहे. भारत आणि इंडोनेशियाच्या नौदल प्रमुखांमध्ये काल झालेल्या द्विपक्षीय संवादात उभय देशांदरम्यान सागरी सहकार्य दृढ करणं आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. भारताचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी आणि इंडोनेशियाचे अॅडमिरल मोहम्मद अली यांच्यामध्ये दिल्लीत काल सागरी शक्ती सरावाला पुढे नेणं, परिचालन सहकार्य मजबूत करणं आणि समुद्री चाचेगिरी, बेकायदेशीर कारवायांसारख्या सागरी आव्हानांना तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य मजबूत करण्याविषयी चर्चा झाली. अॅडमिरल अली यांनी ब्रह्मोस एरोस्पेसलाही भेट दिली. संरक्षण आणि रणनीतिक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी संकल्पना आणि अंतर्दृष्टीची देवाणघेवाणही करण्यात आली. भारतीय हॉकीच्या साखळी सामन्यांमध्ये काल सुरमा हॉकी क्लबनं संघर्षपूर्ण सामन्यात वेदांत कलिंगा लान्सर्सवर 5-3 असा विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात श्राची राह बंगाल टायगर्सनं एसजी पायपर्सवर विजय मिळवला. आज गोनासिका संघाचा सामना हैदराबाद तुफान संघाशी होणार आहे. मलेशिया इथं सुरू असलेल्या महिलांच्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम 6 संघांमध्ये निवड होण्यासाठी भारताचा मुकाबला आज स्कॉटलंड संघाशी होणार आहे. गट 1 मध्ये भारतानं यापूर्वीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचा इंग्लंडविरुद्धच्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा सामना आज होणार आहे. भारतानं या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं तर ओडिशात मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटन. एक देश एक निवडणुकीवर तरुणांनी चर्चा करण्याचं पंतप्रधानांचं छात्रसेनेच्या मेळाव्यात आवाहन. यंदाच्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरु करण्याचा भारत चीन उभय देशांचा निर्णय. आणि 19 वर्षांखालील महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला स्कॉटलंडशी तर पुरुष संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या 20 षटकांच्या मालिकेतला 3रा सामना आज राजकोटमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.